अखलड जावे सारी रात नींद ना आवे, दुपारी जर का चार चार तास आपण झोपत असू तर रात्री झोप लागणारच नाही, याला सुद्धा कॉमन सेन्सच म्हणतात. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे. आज आपण सेलिब्रेट करतोय अगदीच आगळा वेगळा दिवस, म्हणजेच कॉमन सेन्स डे, म्हणजे जो खूप कॉमनली आजकाल सापडत नाही असाच कॉमन सेन्स जो आहे तो वापरला तर खूप गोष्टी सुरळीत होतील असं मलाही वाटतं. आणि तुम्ही जर का एक्सपिरियन्स केला असेल तर असाच कॉमन सेन्स जो आहे तो कुठे कुठे वापरला गेला पाहिजे असं वाटतंय नांदेडकरांना. हॅलो,
सुमित बोलतोय.
सुमित, कुठे वापरायला पाहिजे हा कॉमन सेन्स?
म्हणजे एकतर असं आहे की आताची जी पिढी आहे ती डिजिटल होत चालली आहे आणि डिजिटलमुळे मुलांना समजत नाही की कुठे कॉमन सेन्स वापरला जावं, कसं कोणाशी बोलावं किंवा कुठे कुठे काय काय करावं यासाठी. तर मला वाटतं की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नये.
अच्छा, राईट.
मोठ्यांशी बोलताना थोडं रिस्पेक्ट देऊन बोलावं, जे लहान आहेत त्यांच्यासमोर वाईट गोष्टी करू नये.
एक्झॅक्टली, ते आपलं अनुकरण करत असतात, आपल्यालाच बघून तसं करायचा प्रयत्न करतात म्हणून.
तेच आहे, बरोबर. आणि ह्याच गोष्टी असतात की आपण जे करतो ना ते लहान मुलं आपल्याला बरोबर कॉपी करतात, बरोबर ना? तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत.
येस, एक्झॅक्टली. नांदेडकरांना असं वाटतंय की लहान मुलांच्या समोर वागताना, बोलताना किंवा जनरली पब्लिकली वागताना सुद्धा आपण कॉमन सेन्स वापरला पाहिजे. म्हणजे जाता येता रस्त्यावरती कचरा टाकणं वगैरे या गोष्टी आहेत, तर त्या सुद्धा कॉमन सेन्सच्याच गोष्टी आहेत, ते नाही करायला पाहिजे. अजून कुठल्या गोष्टी आहेत जिकडे कॉमन सेन्स वापरला पाहिजे इन डेली लाईफ, तुम्हाला काय वाटतंय सांगा. 9607007935 डायल करून सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.